सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. स्टीपी रवींद्र सिंगल सरांसोबत बोलतोय मी. जे डॉक्युमेंट्स लोकांकडे असायला हवेत गाडी चालवत असताना, ते असं म्हणतात सोनाराच्या हाताने कान टोचलेले बरे असतात. त्यामुळे आपणच जर लोकांना सांगितलं की काय काय ठेवायला पाहिजे बुवा.
मग मेन तो एक तो काय की भरपूर दोरीची गाड्या आपल्याला सापडतात. मग आमच्या एक हेतू असतात की जे गाडीचे पेपर्स आहे त्याचे इंजिन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर हे सगळं मॅच होतोय. मग त्यासाठी गाडीचे कागद पाहिजे असतात. मग तो ड्रायव्हिंग साठी अगर लहान मुले असले ते ड्रायव्हिंग करतात काही वेळेस. मग लायसन्स त्याच्याकडे जेन्युइन लायसन्स आहेत की नाही ते हे दर दोन तीन गोष्टी त्याच्याकडे राहिलीच पाहिजे कुठली परिस्थितीमध्ये.
बरोबर. आणि सर एक सरतेशेवटी एक महत्वाची गोष्ट, लोकांना असं सारखं लोकांकडून हा सूर असतो की हेल्मेट सक्ती किंवा सीट बेल्ट सक्तीचा एक टाइम पिरियड येतो आणि त्यानंतर या गोष्टी खूप जास्त लाईट होत जातात.
मला वाटतं की दिस इज सेल्फ ड्रिव्हन. आपण मी जर आपल्याबद्दल बोललो, जर मी ड्राईव्ह करतोय ते मी सीट बेल्ट 100% लावणार.
बरोबर.
मग इतर का लावू शकत नाही?
बरोबर.
आणि हेल्मेट जो आहे ती सुरक्षेसाठी आहे, इतरांच्यासाठी नाही आहे.
बरोबर.
म्हणजे दाखवण्यासाठी त्याचा फार महत्वपूर्ण रोल आहे.
बरोबर.
जर आपण हेल्मेट नाही घालला तर त्याच्या जर एक्सिडेंट झाला तर चोट वगैरे कोणाला लागणार? मार आपल्याला लागणार आहे. आपली सेफ्टी साठी ती आहे आणि ते त्याचा वापर केला पाहिजे. आणि जोपर्यंत काय होत नाही काही होत नाही तर वाटतं आपल्याला काय, आपल्याला काय होत नाही, दुसरं होत आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय. परंतु जर आपल्याला जसं झाला, आम्ही पाहिलेले आमचे पण कर्मचारी 6-6 महिने डोक्याची मार लागल्यानंतर आयसीयू मध्ये भरती राहिलेले आहे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो त्याच्या. असा होऊ नये त्यासाठी आपल्यालाच काहीतरी डिसिप्लिन ठेवला पाहिजे.
सोबत इतक्या छान छान गोष्टी शेअर केल्या, थँक्यू सो मच सर.
थँक्यू रुद्र.
आणि सर जाता जाता मला खरं तर हा माझा खरं तर एक पर्सनल व्ह्यू असेल, तुमच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट फार छान जाणवते आहे की आपण एक फार आदर्श शिक्षक होऊ शकला असतात, कारण तुम्ही फार सुंदर पद्धतीनं गोष्टी एक्सप्लेन करतात की समोरच्याला ती कटलीच पाहिजे.
थँक्यू सो मच. आपण सर्वांमध्ये हे असतात, सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे जे करायचे देशासाठी.
डेफिनेटली. क्या बात है. नाशिक चला इकडेच रजा घेतो. आरजे रुद्रा 93.5@gmail.com. शो कसा वाटला नक्की सांगताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.
बजाते रहो.
अब सर ने बोला है तो बजाते.